கைவல்யானந்ததாயகம் சம்சாரதாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரு பரமம் சாந்தம் பாவசே வாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷஶ்ச ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே ஞானே சாந்த்ரி சரோஜலுத்த மதுப சுவாமி சந்தானான்வசனானுபூதி பதிக சாட்சி ஸ்வயம் காபடியே கர்ஹஸ்தே கில ஏகநாத சதுஷோ வ்ருத்தௌ துகாராமவத் ஸோஹம் யோகரதம் க்ருதார்த சரிதம் வந்தே யதிம் மாதவம். ஹரி ஹரி. आज या महिन्याचा पहिला शनिवार आपण ठरवल्याप्रमाणे पहिला शनिवार असल्यामुळे अनुषंगिक साधनेचा असा आपला हा दिवस आहे, आपलं केंद्र आहे. या महिन्याची मध्यवर्ती कल्पना किंवा मध्यवर्ती संकल्प शरणागती असा आहे. मला आता विलास दादांनी असं सांगितलं की कोंदोलेकर महाराज म्हणत असत की परमार्थामध्ये बाकीची सगळी कसरत करता येईल, शक्य आहे, पण शरणागतीची कसरत करता येणार नाही. शरणागती ही खरंच अतिशय अंतरंग आणि अवघड अशी साधना आहे, अशी गोष्ट आहे असं महाराज म्हणत असत. शरणागती बद्दल मी आधी तुम्हाला थोडंस सांगतो. शरणागतीची मध्यवर्ती कल्पना किंवा मध्यवर्ती संकल्प जो आपण करू इच्छितो तो देहानी, मनानी, बुद्धीनी, चित्तानी. आपण देह, मन, बुद्धी आणि चित्त यांच्याही आत असणाऱ्या, अंतर्यामी असणाऱ्या अशा आत्म्याला किंवा सच्चिदानंद अशा स्वतःच्या स्वरूपाला शरण जाणं, हे शरण जाणं देहाला विसरून, मनाला विसरून, बुद्धीला विसरून आणि चित्ताला विसरून होऊ शकतं. बुद्धी राखून शरण जाणं हे शक्य नाही. इंद्रिय भाव राखून शरण जाणं हे शक्य नाही. मन राखून शरण जाणं हे शक्य नाही. मनाचं अमन, चित्ताचं अचित्त, बुद्धीचा अभिमान नाहीसा होणं आणि इंद्रियांचा विसर पडणं यामुळेच ही शरणागती होऊ शकेल. अशा प्रकारची शरणागती म्हणजे आंतरिक एकरूपता, परमात्म्याशी असलेली इंद्रिय मन बुद्धीची शरणागती ही प्राप्त करून, साधनेनी मिळवून मग व्यवहार काळी सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लक्ष देऊन त्याच्या ठिकाणी सादर होऊन वर्तन करणं, त्याच्या ठिकाणी सादर होऊन योग्य बोधानी वर्तन करणं, व्यवहार व्यवहाराच्या पातळीने चालेल तरी देखील आत माहीत असेल, आत जाणीव असेल की याच्याही आत माझ्या अंतर्यामी आहे, तसा आत्मप्रकाश आहे, त्या आत्मप्रकाशाकडे पाहूनच वर्तन घडणं, म्हणून मग ते वर्तन शरणागतीचं म्हणजे नम्रतेचं, प्रेमाचं, सहृदयतेचं, लीनतेचं असं होणं ही कठीण गोष्ट जरी असली तरी देखील अशक्य नाही, करता येण्यासारखी आहे. दिवसातून जे शेकडो प्रसंग घडतात त्यामध्ये जरी 10-5 जमले तरी देखील जमल्यासारखं आहे. हळूहळू 10-5 जे प्रसंग आहेत त्याचे अधिक प्रसंग होऊ शकतील. ही जी व्यापक शरणागती आहे, व्यवहार करत असताना असणारी आत्मस्वरूपाचं भान ठेवून दुसऱ्याच्याही अंतर्यामी आत्मस्वरूपच विवेकाने पाहून तशा प्रकारे वर्तन करणं ही न शिकवता येण्यासारखी साधना आहे, लक्षात ठेवून ज्याची त्यांनीच करायला लागेल. मात्र आत इंद्रिय मन बुद्धी आत वळवून आतल्या परमात्म्याशी एकरूपता, तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिघ महोदधिका गांग रिघाले जैसे, ही शरणागती मात्र अभ्यास करता येण्यासारखी आहे. आपण नामस्मरणाच्या योगाने किंवा नामस्मरणाच्या सहाय्याने या शरणागतीपर्यंत जाणार आहोत. आपण श्रीराम जयराम जय जयराम हे नाम घेणार आहोत. त्याआधी आपण नक्की कशा रीतीने हे साधणार हे मी तुम्हाला आधी सांगतो, म्हणजे तुमची ही तयारी झालेली असेल, आपण काय करणार आहोत ते तुमच्या लक्षात येईल. आपण सुरुवातीला प्रथम आपल्या हृदयामध्ये लक्ष ठेवणार आहोत, ज्याला हृदय किंवा अंतःकरण असं बोली भाषेत म्हणतात ते, त्या हृदयापाशीच लक्ष ठेवणार आहोत. चिदाकाश नव्हे, योगाच्या परिभाषेत चिदाकाशालाच हृदय म्हणतात, पण आपण हृदयापाशी लक्ष ठेवणार आहोत. हृदयापाशी लक्ष ठेवून आपण मनरहित होण्याचा प्रयत्न करणार आहोत, विचार उठू देणार नाही असा आपण प्रयत्न करणार आहोत. विचार उठू न देण्यासाठी युक्ती म्हणजे शब्दाचा उच्चारच होऊ न देणं, विचार शब्दाखेरीज प्रगट होत नाहीत, त्याला शब्दांचं सहाय्य लागतच, कोणत्याही परिस्थितीत शब्दाचा उच्चार मनामध्ये होणारच नाही अशा प्रकारचं धैर्य धरून, अशा प्रकारचा संकल्प करून आपण हा अभ्यास करणार आहोत. हृदयापाशी आपण लक्ष ठेवणार आहोत, अमन होण्याचा अभ्यास आपण करणार आहोत, आणि अशा प्रकारे थोडा वेळ अभ्यास झाल्यानंतर अमन अवस्थेचा आपण शरणागत भावानी नामस्मरण करण्याचा संकल्प करणार आहोत. त्याच्यासाठी प्रथम चंचलता नाहीशी होणं गरजेचं आहे, तर ती गोष्ट आपण सुरुवातीलाच शब्द उठू न देणं या अभ्यासाने साधली तरी देखील समर्थ म्हणतात, जयाचे नि योगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य दिजे. सुरुवातीचा आपला अमनाचा जो अभ्यास आहे तो केवळ शब्दरहित असा होता, तर यावेळेला आपण असा निश्चय करणार आहोत की ज्या परमात्म्यामुळं समाधान बांधतं तर त्याला आता माझ्या मनाचं सर्व चांचल्य दिलेलं आहे. सुरुवातीला स्वप्रयत्न होते, शब्दच उठू न देण्याची खटपट होती, आता त्याला थोडस दिव्यतेचं स्वरूप आपण देणार आहोत. शिवाय अजून एका गोष्टीची अडचण येते, ती म्हणजे मधून अधून डोकावणारी अहंता. नाम घेत असताना अथवा ध्यान करत असताना स्वकर्तृत्व आठवणं हा मोठा अडथळा समजला जातो. समर्थ म्हणतात, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते न सोदे. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी अहंता कदापिही उद्भवू नये अशा प्रकारचा आपण संकल्प करणार आहोत. अजून एक संकल्प असा करणार आहोत की माझ्या ठिकाणी अहंता जशी नसावी तसं मी परमात्म्याशी अनन्य भाव आणि शरणागत भावानी अनन्य झालेल्या माझ परमात्म्यानी संरक्षण करावं. अनन्यासी रक्षितसे चाप पाणी. अशा रीतीने रामचंद्रांच्या बद्दलची एक प्रीती आपण आपल्या मनामध्ये निर्माण करू आणि मग रामचंद्रांच्या ठिकाणीच आपलं लक्ष राहावं अशी भावना आपण मनामध्ये करू. रामचंद्र आणि परमात्मा एक. समर्थांच्या शब्दाचा आधार आपण घेणार आहोत. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेवीजे लक्ष तेथे. परमात्मा भावनेच्या ठिकाणी अति आदराने लक्ष ठेवणं. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मी म्हणजे देह, अशा प्रकारची जी कुडी कल्पना आहे आपल्या स्वतःच्या कुडी बद्दल, तर ती विवेकाने आपण बदलायची आहे असा आपल्याला संकल्प करायचा आहे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे, त्यामुळे जर काही होणार असेल तर खऱ्या अर्थाने राघवाच्या ठिकाणी आपली वस्ती राहील. ही आपली नामाची प्राथमिक तयारी असेल. त्याच्यानंतर आपलं असंच हृदयातच लक्ष असेल आणि आपण प्रत्यक्ष नामाला प्रारंभ करू. नामाला प्रारंभ करताना मात्र अमन आणि परमात्म्याचा संकल्प असा मनामध्ये पाठोपाठ आपण आणलेला आहे, त्या जागी आपण आपल्या हृदयामध्ये सगुण राममूर्तीचं दर्शन, रामचंद्रांचं दर्शन घेऊन त्याच्या सकट आपण नामस्मरण करणार आहोत. थोड्या वेळ अशा प्रकारचं नामस्मरण आपण करू. यासाठी देखील मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी जे रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे त्याचा आपण आधार घेऊ. आणि मोठ्या भक्तीनी आपण आपल्या स्वतःला रामचंद्रांच्या पादपद्मी आपण लीन झालेले आहोत अशी भावना करू. आणि मग हृदयाच्या ठिकाणी आपण जे सगुण राममूर्ती कल्पित होतो, भावित होतो, त्याच्याऐवजी नंतर आपण हृदयाच्या ठिकाणीच पण ही सगुण परमात्म्याची मूर्ती ही निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी, निराकार परब्रह्माच्या ठिकाणी विलीन झाली आणि अक्षर अव्यक्त अशा परमात्म्याच्या अंगानीच केवळ शिल्लक राहिली. समर्थांच्या भाषेत सुखानंद आनंद कैवल्यदानी, सुख आनंद आनंद कैवल्य असं ज्याचं स्वरूप आहे अशा परमात्म्याची भावना आपण हृदयाच्या ठिकाणी करणार आहोत. थोड्या वेळाने नाम तर चालूच असेल या सर्व वेळेत, थोड्या वेळाने आपण आपलं लक्ष चिदाकाशामध्ये, हृदयापासून चिदाकाशामध्ये म्हणजे मस्तकाच्या पोकळीमध्ये ठेवणार आहोत आणि तिथं नामस्मरण करणार आहोत. आपल्यापाशी 45 मिनिटं आहेत, फार वेळ नाहीये. हे समजवून सांगण्यामध्ये 15 मिनिटं गेली, पण ती आवश्यक होती. कारण आपण काय करणार आहोत याची कल्पना येणं गरजेचं आहे, नाहीतर आता पुढे काय सांगतायत आणि त्याच्याशी मिळवून घ्यायला एखाद वेळेला वेळ लागू शकतो, तसं होऊ नये. म्हणून ही सुसूत्र साधना आपण कशी करणार आहोत ते मी तुम्हाला सांगितलं. आपण सगळे डोळे मिटून सरळ ताठ बसलेले आहोत. खांदे पुढच्या बाजूला पाडलेले नसावेत. आणि त्रास होईल असे माग घेतलेलेही नसावेत, पण पुढे निश्चित झुकलेले नसावेत. आपली हनुवटी जमिनीला समांतर पाहिजे, ती गळ्याकडे झुकलेली नको. कुठलाही ताण नको. आणि अशा आपल्या देहाच्या बैठकी नंतर, पोश्चर नंतर, आपलं सगळं लक्ष आता हृदयामध्ये हृदयाच्या ठिकाणी एका पोकळीची कल्पना आणि त्या पोकळीमध्ये लक्ष. एक सारखं तिथं लक्ष. आणि त्या ठिकाणी लक्ष देणारा जो आहे तो अमन आहे, विचाररहित आहे. विचाररहित लक्ष. शब्दाचा उच्चार मनात होऊ देऊ नका, विचार उठत नाही. सावध रहा. विचार उठून न देण्याचा उत्तम अभ्यास त्याच्या पाठोपाठ ज्या परमात्म्याच्या योगाने समाधान बांधत प्राप्त होत, त्या परमात्म्याला आपल्या मनाचं सगळं चांचल्य आपण अर्पण केलं असा संकल्प करा. हृदयात लक्ष विचाररहित. या अमन मनामध्ये अजून एक संकल्प आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे नाम घेण्याचा. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. अहंकार रहित आपण व्हावं आणि परमात्म शरण भावानी वाचे मध्ये नाम असावं. हृदयात लक्ष विचाररहित. रघुनाथाला ज्यांनी चांचल्य अर्पण केलेलं आहे, अहंता सोडून नाम घेण्याचा संकल्प केलेला आहे, रघुनाथ देखील अशा अनन्याचं रक्षण करतो. या भावनेनी एक निश्चिंतता यावी. हृदयात लक्ष विचाररहितता. हृदयामध्ये आणि नंतर चिदाकाशामध्ये. सर्व सुख म्हणजे परमात्म सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. अति आदराने आपण त्या ठिकाणी लक्ष ठेवणार आहोत. जसं ऊन, सूर्याचा प्रकाश, ऊन हे भिंगामध्ये एकाग्र होऊन खाली उतरतं, तशा आपल्या सगळ्या शक्ती अति आदराने हृदय भूमिकेमध्ये आणि नंतर चिदाकाशामध्ये अशा आपण वळवणार आहोत, तसा आपण संकल्प करू. हृदयामध्ये लक्ष, अमन विवेके कुडी कल्पना पालटीजे. देह म्हणजे मी ही कल्पना विवेकाने आपण पूर्ण बदलून टाकलेली आहे. हृदयाकडे लक्ष, अमन आपण परमात्मा सच्चिदानंद. देह नाही, हृदयात लक्ष, विचाररहित अशा हृदयाच्या ठिकाणी ध्यायेत आजानुबाहुम. अजानुबाहू ज्यांनी पीत वस्त्र परिधान केलेली आहेत असे, ज्यांच्या वामांगाला सीतामाई आरूढ झालेल्या आहेत, आणि अनेक अलंकारांच्या दीप्तीनी जे शोभायमान आहेत, अशा रामचंद्रांना पाहू, सिंहासनावर आरूढ आहेत अशा स्वरूपात. अमन दर्शन, श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। हृदयात लक्ष नाम चाललेलं असलं तरी आपण अमनच आहोत, फक्त नामाचा उच्चार चाललेला आहे। प्रयत्न करा जमेल। श्री राम जय राम जय जय राम। 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 अमन मना समोर अजानुबाहू राम आहेत हृदयामध्ये, पीत वस्त्र परिधान केलेले। वामाम कारूढ सीता नाना अलंकारांनी शोभायमान असलेले, अमन मनानी पाहतो आहोत, नाम घेतो आहोत। श्री राम जय राम जय जय राम। 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 वेदांताच्या म्हणजे उपनिषदांच्या ही शेवटी जो कायम वेद्य म्हणजे जाणता येण्यासारखा असा राहतो, उपनिषदांना देखील जो जाणण्याची इच्छा असते असा जणू यज्ञ पुरुष, वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः, अतिशय सनातन, फार पूर्वीचा, क्षर आणि अक्षर या पुरुषांपेक्षा अन्य असलेला उत्तम पुरुष परमात्मा, जानकी वल्लभ, श्रीमान, लक्ष्मीच्या सर्व गुणांनी युक्त, निरुपमेय, अप्रमेय असा ज्याचा पराक्रम आहे असा. श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम, जय राम, जय जय श्री राम, जय राम, जय जय राम. अप्रमेय पराक्रम असा की ज्यांना समोर पाहिल्यावर काळाला देखील धडकी भरते. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, ज्यांनी महासंकटातून देवांना सोडवलं, आपल्या वेगळ्या आगळ्या पराक्रमामुळं सर्व गुणांमुळं, ज्याचं वेगळेपण हे शोभून दिसत, असे प्रभू श्री राम. श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम, जय हृदयाकडं अमन मनानी लक्ष, ध्यायेत आजानुबाहुम, पीतं वासो वसानं, वामां कारूढ सीता, नानालंकार दीप्तं, श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भक्त कृपावत्सल अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली असं सामर्थ्य असणारे आपली शिळा मुक्त करण्याचं देखील सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी आहे असे श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम नव कंच लोचन कंज मुख कर कंज पद कंज अरुणम घनश्याम लावण्य रूपी नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम नुकत्याच उमललेल्या कमल दलाशी स्पर्धा करणारे असे प्रसन्न नेत्र ध्यात्वा नीलो पलश्यामं रामं राजीवलोचनं नीलकमलाप्रमाणे श्याम राम राजीवलोचन कमलनयन असलेले अलिप्त प्रसन्न सुख देणारे नेत्र श्री राम जय राम जय जय राम हृदयात लक्ष अमन मन लक्ष सुखानंद आनंद कैवल्यदानी अशा रामचंद्रांना अमन मनाने निहाळतो आहोत. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम रामचंद्रांच्या मूर्ती आणि सुखानंद आनंद कैवल्यदानी असे शब्द अमन मनाने निहाळतो आहोत. पाहतो आहोत की परमात्मा प्रभू राम आपल्या निर्गुण रूपामध्ये लीन होत आहेत. तरीही शिल्लक राहतो आहे सुखानंद आनंद कैवल्य मुक्ततेची भावना हृदयामध्ये लक्ष अमन लक्ष. आता समोर मूर्ती नाही, आता सुखाची स्थिती आहे, आनंदाची स्थिती आहे, कैवल्याची स्थिती आहे. आणि तेवढीच शिल्लक आहे हृदयाकडे पाहणारा जो आहे त्याची कुडी कल्पना मगाशीच पालटलेली आहे. असा तो पाहतो आहे. विदेह देहधारी होऊन हृदयामध्ये असणारा सुखानंद आनंद कैवल्य भावना पाहतो आहे. असा अनुभवाला येईल की हृदयाकडे पाहता पाहता आपोआप चिदाकाशामध्ये लक्ष जाईल. मस्तकाच्या पोकळीत विदेह देहधारी साधक निर्गुण परमात्म्याचे सुखानंद आनंद कैवल्य हे भाव एकरूप होऊन अनुभवतो आहे. मना नाकळे नाढळे रूप ज्याचे दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. आता दुसरा कोणी नाही, सर्वोत्तमाचं ध्यान चाललेलं आहे. दुजे वीण द्वैताशिवाय चाललेलं आहे. अमन मनानी नाम तर चालूच आहे वाचेनी. चिदाकाशात लक्ष सुखानंद आनंद कैवल्याशी समरस. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. नभे जाणता नेणता देवराणा. नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नभे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. नभी वावरे जो अणुरेणु काही. रिता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेच झाले. त्याला पाहिला गेलेला पाहत असताना त्याच्याशी एकरूप होऊन जातो. तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे. दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. कळे आकळे रूप ते ज्ञान होता. तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे. तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे. कदा ओळखी माझी तुझे दिसेना. ओळख तर झालेली आहे पण द्वैत नाही. एक रूपत्वानी मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली. विदेही पणे सर्व काया निवाली. चिदाकाशात एक रूपत्वानी सुखानंद आनंद कैवल्य भावना त्याच्याशी एक रूपता. द्वैत विरहित श्री राम. जय राम. जय जय राम. श्री राम. जय राम. जय जय राम. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही बसेना। बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया हरी 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 हरी। या राम भावने सहितच ती तशीच जपून ठेवत आपण सावध होणार आहोत। आपण झोपेपर्यंत याच याच भावनेमध्ये याच अनुभवामध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहोत। हरी 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 स्वामी। बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि हरि। आपल्याला जगताचं दर्शन डोळे उघडल्यानंतर होईल, त्या दर्शनामध्ये देखील कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना। बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली। अशाच रीतीने आपल्याला राहायचं आहे। आपण जमवण्यावर आहे, आपल्याला हे निश्चित जमेल। हरी हरी राम राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।